इयोब अध्याय 15। नंतर अलिफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला, शहाणा मनुष्य वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वेकडील वाऱ्याने स्वतःला भरेल का? तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय, किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय? खरोखर तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खिळ घालत आहेस। तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकवते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे। मी नव्हे तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे, खरोखर तुझे स्वतःचेच होठ तुझ्याविरुद्ध साक्ष देतात। तूच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय, टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मालास का? तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का? आम्हास समजत नाही असे तुला काय माहिती आहे? आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे? केस पांढरे झालेले लोक आणि वृद्ध आमच्याशी सहमत आहेत, होय तुझ्या वडिलांपेक्षा वृद्ध असलेले लोक आमच्यात आहेत। देवाने केलेले सांत्वन आणि तुस्सी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय? तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवतोस? तू असा तुझा आत्मा देवाच्या विरुद्ध का फिरवतोस? आणि तुझा तोंडा वाटे असे शब्द काय येतात? मनुष्य तो काय जो निष्कलंक असेल? स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार? पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर देव त्याच्या पवित्र जनाचाही विश्वास करत नाही। असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारखा पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिकपण असा मनुष्य तो काय? माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हा सांगतो। विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या मी तुला सांगतो। विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या, त्यांनी माझ्यापासून कुठली गुप्त गोष्ट लपून ठेवली नाही। ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्यामधून कुणी परदेशी कधी जाऊ शकत नव्हते। दुष्ट मनुष्याचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात। भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल नाश करणारा त्याच्यावर येईल। अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरता तलवार वाट पाहत आहे। ते कोठे आहे असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो। अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो। संकटे आणि दुःख त्यास भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजाप्रमाणे ते त्याच्या विरुद्ध यश पावतात, कारण त्याने देवाच्या विरुद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्व शक्तिमान देवाच्या विरुद्ध तो गर्वाने वागत आहे। हा दुष्ट मनुष्य ताट मानेन जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो। त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कबरेत साठवली आणि उद्ध्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात आणि आता ते मातीचे ढीग होण्यास तयार आहे, तरी तो श्रीमंत होणार नाही। त्याची संपत्ती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्यास सोडून जाईल, त्याची काळोखापासून सुटका नाही। अग्नीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल। निरुपयोगी गोष्टीवर त्याने विश्वास ठेवून स्वतःचीच फसवणूक करून घेऊ नये, निरुपयोगिता त्याचे बक्षीस होईल। आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट मनुष्य म्हातारा आणि शुष्क झालेला असेल, तो पुन्हा कधी हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल। न पिकलेले द्राक्षे जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जेथून झाडाच्या फुलाप्रमाणे त्याचे फुले गळतील। अधर्माच्या घराने फळद्रूप होणार नाही, लाच लुचपताचे तंबू आगीत भस्मसात होतात। ते आपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लाबाडीचा गर्भ आहे।